नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी अपर्णा अध्यापक आपलं स्वागत करते. आर्टिफिशियल इंटेलिजन्स AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात अमेरिकेच्या नेतृत्वाखाली होत असलेला आंतरराष्ट्रीय करार पॅक्स सिलिकाचं सदस्यत्व भारतानं स्वीकारलं आहे. नवी दिल्लीत AI इम्पॅक्ट परिषदेत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव आणि अमेरिकेतले भारतातले राजदूत सर्जिओ गोर यावेळी उपस्थित होते. आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक सहकार्य आणि पुरवठा साखळीला आधार या दृष्टीनं हा करार महत्वाचा आहे. या करारामुळे संगणकीय चिप्स सेमीकंडक्टर्स उद्योगात भारताला मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला. AIच्या मदतीनं तयार होणाऱ्या डिजिटल सामग्रीबाबत केंद्र सरकारनं कडक मार्गदर्शक तत्व लागू केली आहेत. गेल्या 10 फेब्रुवारीला अधिसूचना जारी झाल्यानंतर हे नियम कालपासून अंमलात आले. आता एखादं छायाचित्र, दृश्यफीत किंवा ध्वनीफीत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं तयार केलेली असेल तर त्यावर स्पष्टपणे तशी सूचना देणं बंधनकारक करण्यात आलं आहे. प्रत्येक AI निर्मित सामग्रीच्या कोपऱ्यात AI जनरेटेड किंवा तत्सम सूचना स्पष्टपणे दाखवणं अनिवार्य असणार आहे. तसंच कोणत्याही आक्षेपार्ह किंवा बेकायदेशीर सामग्रीबाबत तक्रार आल्यास समाज माध्यमावरून ती सामग्री 3 तासांच्या आत काढून टाकावी लागणार आहे. यापूर्वी ही मर्यादा 36 तासांची होती. नाशिक कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी विकसित कुंभदूत या AI आधारित ऍपचं काल दिल्लीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं. ही प्रणाली सिंहस्थ काळात 1 कोटीपर्यंत भाविकांना आणि लाखो डिजिटल एजंट्सना हाताळण्यास सक्षम असेल. सिंहस्थ 2027 पूर्वी नाशिक शहरातल्या महाविद्यालयांमध्ये 10,000 सहभागींसह पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रम श्रंखलेचा 131वा भाग असेल. सकाळी 11 वाजता प्रसारित होणारा हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्या तसंच न्यूज ऑन AIR ऍपवरून ऐकता येईल. आजपासून येत्या 27 फेब्रुवारी दरम्यान राष्ट्रीय बांबू महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. आज सायंकाळी नागपूर इथं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे. महोत्सवातल्या बांबू बीट्स अँड बिर्याणी या उद्घाटन सोहळ्यात बांबू ऑर्केस्ट्रा आणि बांबू फूड शो सादर केला जाणार आहे. महोत्सवात बांबू बांधकाम, उत्पादन, डिझाईन, दागिने निर्मिती अशा विविध कार्यशाळांचं आयोजन करण्यात आलं आहे. तसंच शाश्वत बांबू शेती, कार्बन ऑफसेट आणि 5 दिवसांचा प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रमही होणार आहे. या महोत्सवात 25 तारखेला शेतभेट कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून बांबू शेतीचं प्रात्यक्षिक यावेळी दाखवलं जाईल. राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन परवा सोमवारी 23 तारखेपासून मुंबईत सुरू होत आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात होणार असून त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव सादर होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 6 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. महाराष्ट्रामध्ये SIR म्हणजेच निवडणूक याद्यांचं विशेष सखोल पुनरीक्षण एप्रिलमध्ये लागू होणार असून या माध्यमातून अचूक आणि पारदर्शक मतदार याद्या निर्माण होतील. यासाठी आवश्यक तो निधी राज्य सरकार देईल अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते काल नागपूरमध्ये महसूल, क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांच्या उद्घाटनप्रसंगी प्रसारमाध्यमांशी बोलत होते. अमेरिकेतील प्रसिद्ध साऊल आर्टिस्ट जनरल या आंतरराष्ट्रीय मासिकानं आपल्या ताज्या अंकात अहिल्यानगरचा प्रख्यात चित्रकार अनुराधा ठाकूर यांच्या अजोड कलाकृतींना विशेष स्थान दिलं आहे. आदिवासी जीवनातील रस आणि त्यांचा अदम्य उत्साह ठाकूर यांच्या 18 चित्रांच्या माध्यमातून या मासिकाच्या तब्बल 25 पानांवर दिमाखात झळकला आहे. लातूर शहरात वाढत्या ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी लातूर पोलिसांनी व्यापक मोहीम राबवत मोठा आवाज करणाऱ्या 61 दुचाकींवर कारवाई केली. यामध्ये अंदाजे 1.5 लाख रुपये किमतीचे सायलेन्सर नष्ट करण्यात आले. भविष्यातही ध्वनी प्रदूषण करणाऱ्या वाहनांवर सातत्यानं कठोर कारवाई केली जाईल असा इशारा लातूर पोलिसांनी दिला आहे. शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठान छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीनं देण्यात येणारे प्राचार्य रारम बोराडे शेतकरी साहित्य पुरस्कार तसंच संदीप दळवी बाल साहित्य पुरस्कार आज छत्रपती संभाजीनगर इथं प्रदान केले जाणार आहेत. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.